आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिडबीला उद्योगवाढीसाठी निधी देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दावोस परिषदेत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण विकास केंद्राची घोषणा. देशातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक. पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेत चीनच्या ल्यूक मडगवेचा सलग दुसरा विजय आणि 20 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीला 5,000 कोटी रुपये समभाग निधी देण्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वित्त सेवा विभागाकडून 3 टप्प्यात हा निधी सिडबीकडे हस्तांतरित करण्यात येईल. या निर्णयाचा सुमारे 25,74,000 नवीन लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे. तसंच मार्च 2028 पर्यंत 1,12,00,000 रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे. अटल निवृत्ती वेतन योजना 2030-31 पर्यंत सुरु ठेवण्याला आणि त्याच्या प्रचार तसंच विकासासाठी आर्थिक मदतीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीनिमित्त आयोजित दावोस दौरा राज्यासाठी ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्याचा महत्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल दावोस इथं वार्ताहरांशी बोलत होते. तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून यावेळी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा करण्यात आली. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर ते लॉन्च केलेलं आहे. रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पासून 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच्यामध्ये गेले 3-4-5 वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिम पासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानगी आपण घेतलेल्या आहेत. रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे. हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे. आजच जवळपास 1,00,000 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज एमओयू केलेला आहे. हा सगळा एफडीआय आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायब्रिड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर ते आपलं लॉन्च झालं.
राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनं यंदा दावोसमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाबाबत चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा पथदर्शी आराखडा निश्चित करण्यात आल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी काल जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंका यांच्याशी राज्यात हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याच्या अनुषंगानं चर्चा केली. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून राज्यातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे. फडणवीस यांनी विविध देशांच्या नेत्यांशी तसंच उद्योग प्रतिनिधींसोबतही चर्चा केली. काल दावोसमध्ये प्रामुख्यानं धोरणात्मक सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये विविध विद्यापीठं आणि तंत्रशिक्षण संस्थांसोबतच्या करारांचा समावेश आहे. दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 7,000 कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक निश्चित झाल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. आयबीएम आणि मेटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर समाज माध्यमावरील संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सज्जतेत भारत जगात 3रा क्रमांकावर असल्याचं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. भारतातील स्टार्टअप्सची वाढती संख्या तसंच सेमीकंडक्टर उत्पादन नॅनोमीटर तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील विकासाचाही त्यांनी आढावा घेतला. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आज अर्जांची छाननी होईल तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारी यादी जाहीर करून चिन्ह वाटप करण्यात येईल. 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आज राज्यात गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उत्सवातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी पारंपरिक 22 विसर्जन स्थळांजवळ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या कृत्रिम तलावांमध्येच मूर्ती विसर्जित कराव्यात असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. Thank you. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या सोहळ्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. देशाचं लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि वारसा यांचं दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीबाबतचा हा वृत्तांत.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं स्फूर्तीगान असलेल्या वंदे मातरम गीताचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ही यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची प्रमुख संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर होणाऱ्या दिमाखदार संचलनात स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम आणि समृद्धी का मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पना विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांच्या चित्ररथांमधून सादर केल्या जातील. प्रजासत्ताक दिनापर्यंत भारतीय सेनेची तीनही दलं, तटरक्षक दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे वाद्यवृंद देशभरात ठिकठिकाणी वंदे मातरम गीताचं वादन करणार आहेत. एवढंच नाही तर प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचं आरेखनही वंदे मातरम गीताच्या संकल्पनेवर आधारित आहे. यंदा प्रथमच लष्करातर्फे लढाईसाठीची सैन्य रचना सादर केली जाणार आहे. वायुदलाची राफेल, सुखोई आणि अन्य विमानं देखील चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय शालेय वाद्यवृंद स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यातल्या दोन शाळांच्या पथकांनी प्रवेश मिळवला आहे. मुलांच्या गटात अहिल्यानगरमधल्या कोपरगाव इथल्या संजीवनी सैनिक शाळेची तर मुलींच्या गटात मुंबईच्या विक्रोळी इथल्या डॉन बॉस्को हायस्कूलची निवड झाली आहे. नाशिकमध्ये देवळाली इथल्या लष्कराच्या तोफखाना प्रशिक्षण संस्थेत काल तोफची वार्षिक युद्ध सराव प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान प्रथमच या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं ट्रेन ऑन डिमांड सुरू केली आहे. पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेच्या मराठा हेरिटेज सर्किट नावाच्या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या लीनिंग स्टार संघाचा सायकलपटू ल्यूक मडगवे यानं सलग दुसरा विजय मिळवत येलो जर्सीवरील आपलं वर्चस्व कायम राखलं. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब इथून सुरू झालेला 105 किलोमीटरचा हा टप्पा सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी इथं संपला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढउतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला. स्पर्धेचा तिसरा 134 किलोमीटरचा टप्पा आज सासवड पुरंदर ते बारामती दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात उद्या बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या मार्गावर सायकलपटू शर्यत करतील. या अनुषंगानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा उद्या 23 जानेवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. त्यानंतर शाळांना सुटी द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल 5 सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला 20 षटकांचा सामना भारतानं 48 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या 35 चेंडूतील तडाखेबंद 84 आणि रिंकू सिंगच्या 20 चेंडूतील 44 धावांच्या जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडचा डाव 190 धावांवर संपुष्टात आला. ग्लेन फिलिप्स यानं सर्वाधिक 78 धावा केल्या. अभिषेक शर्मा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हवामान. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्यत्र हवामान अंशतः ढगाळ, कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सिडबीला उद्योगवाढीसाठी निधी देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दावोस परिषदेत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण विकास केंद्राची घोषणा. देशातल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक. पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेत चीनच्या ल्यूक मडगवेचा सलग दुसरा विजय आणि 20 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.